नमस्कार, मैं पारांशु स्कीम से बात कर रहा हूँ। सर, आपको कोई रिक्वायरमेंट है फ्लैट के लिए? पुणे में कैसे फ्लैट लेने के लिए देख रहे हैं आप? सर, हमारे 30 प्रोजेक्ट लॉन्च हो चुके हैं पारांशु स्कीम के पुणे में, तो उसकी बुकिंग स्टार्ट हो गई है। तो आप इंटरेस्टेड हो तो हमारे ऑफिस में आके हमें मिलिए। सर, हमारे 30 प्रोजेक्ट है, अलग अलग लोकेशन में अलग अलग प्राइस के लोकेशन है। अगर आप हमारे हमारा जो साइट है और वो विजिट करते हैं या हमारे ऑफिस, हाँ क्या बताओ सर, क्या बोल रहे हैं? हिंजौड़ी में, बानेर में, तातोड़े में, वापड़ में, सियागढ़ रोड पे, कड़वे रोड पे, हाँ सियागढ़ रोड, इधर ही डायरी के पास है, अभिरुचि परिसर में। वही तो रोड के पास अभिरुचि परिसर में है, खेत शॉप, हाँ मराठी में बोलू शब्द, हाँ सर मैं कैसा मलर तुम्हारा कैसा मला बोल रहे, अभिरुचि परिसर रायरे रोडला आहे, सिंहगड रोडला आहे, कर्वे रोडला आहे, खेर शिवापूर मध्ये आहे, बानेरला आहे, बावदानला आहे, हिंदवडी मध्ये आहे। काय तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर आहे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, सगळीकडे वेगवेगळी प्राइस आहे सर, एकसारखी प्राइस एका जागेला येतच नाही। तुम्हाला 1 BHK पाहिजे का सर? 1 BHK पाहिजे का तुम्ही? तुमचं बजेट किती आहे सर? तुमचं बजेट म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुमचं बजेट प्रमाणे जे कुठे लोकेशन मध्ये कसे करते, कारण आमची 3 करोड 2 करोड चे पण फ्लॅट आहे, ते कर्वे रोडला आहे। ओके ओके, एकच मिनिट सर सांगतो। हॅलो, हा डायरी मध्ये आमचं 1 BHK आहे, जे 35 ऐका तर सर मी सांगून दे पहिले पूर्ण, मला 1 BHK आहे 35 लाखाला आहे, 2 BHK आहे 55 लाखाला आहे, आणि केशवापूर मध्ये आहे आमचं 2 BHK आहे 30 लाखाला, 30 ते 32 लाखापर्यंत आहे। हो हो, खेड शिवापूर, हो सर, जर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन बाहेर भेटले तर काही पैसे कमी पण होतील सर। थांबा, हो हो, आंबेगावच्या पुढे आहे ती गाडी, वडगाव ब्रिज आहे ना सर, नवले ब्रिजच्या पुढचा वडगाव ब्रिजच्या खालून जो रोड जातो ना रायरीला, हो तर त्या रोडला, हा जर तिथे तुम्ही विजिट केला तर, जर विजिट केल्यानंतर तुम्हाला कुठला फ्लॅट आवडला आणि घेणार असेल तर तुम्हाला तिथे प्राइस कमी मिळेल, आणि तुम्हाला काही डिलिव्हरी पण मिळेल, डिस्काउंट आणि ऑफर्स पण भेटतील। बानेरला आहे, इंजवडी मध्ये आमचं ब्ल्यू रिच मध्ये आहे, ओके सर, ओके नो प्रॉब्लेम सर, जेव्हा इंटरेस्टेड असेल तेव्हा या नंबरवर मला कॉल करा। ओके थैंक यू, हैव अ नाइस डे।
ओके सर, बाय।